बोलिए हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय राधा गोविंद राधे, जय राधा गोपीनाथ राधा गोपीनाथ राधे, जय राधा गोपीनाथ राधा गोपीनाथ राधे, श्री राधा गोविंद भगवान की, श्री राधा गोपीनाथ जी की। खूप छान छान गोष्टी आहेत, त्या संक्षिप्त रूप मी तुम्ही मन लावून ऐका। ऊन लागतंय मला माहिती आहे, मला पण लागतं, तुम्हाला पण लागतंय, पण मन कृष्णावरती एकाग्र ठेवा, त्रास कमी होईल। जेव्हा श्रीकृष्ण भगवंत ह्या जगातून अंतर्धान पावले, आपलं लीला संपवून द्वारकेतून, त्याच्या आधी भगवंतांनी परीक्षित महाराज म्हणजे कोण, अभिमन्यूचे पुत्र, अर्जुनाचे नातू, जे राजा बनले होते ना, त्यांना आणि त्यांच्या त्यांच्याबरोबर त्यांचे पण होते ग्रेट ग्रँडसन, म्हणजे प्रपौत्र, म्हणजे नातूचा मुलगा, म्हणजे कोण, रुक्मिणीचा मुलगा प्रद्युम्न, प्रद्युम्नचा मुलगा अनिरुद्ध, त्याचा मुलगा वज्रनाभ, हे दोन्ही एका वेळी होते। आणि राजा परीक्षिताने प्रद्युम्नाला सॉरी वज्रनाभाला पुरा मथुरा मंडळाचं राज्य दिलं होतं, आणि भगवंतांनी त्याला आदेश दिला होता की मी गेल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी मी लीला केल्या ते स्थान तुम्ही नीट मेंटेन करून ठेवा, प्रिझर्व करा। अशा पद्धतीने वज्रनामाने भगवंत गेल्यानंतर वज्रनाभाने पहिल्यांदा एक मूर्ती बनवली, आणि त्या काळामध्ये ज्या ज्या लोकांनी भगवंतांना पाहिलं होतं ते सर्व पण निघून गेले होते, एकच व्यक्ती उरली होती, ती म्हणजे अभिमन्यूची आई। कोण अभिमन्यूची आई? कोण? उत्तरा देवी, जी गर्भवती असताना तिच्या गर्भामध्ये भगवंतांनी प्रवेश केला होता। सॉरी अभिमन्यूची बायको आणि परीक्षिताची आई। तर परीक्षिताच्या वेळी जेव्हा जे होतं ना गरोदर असताना भगवंतांनी त्याच्यावरती जे सोडलं होतं अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडलं होतं, त्या ब्रह्मास्त्रापासून वाचवण्याकरता म्हणून भगवंतांनी त्याच्या गर्भात प्रवेश केला होता, आणि आपल्या गदेने छोट्या स्वरूपामध्ये, इतकं स्वरूप होतं अंगठ्याचं एवढंच आकाराचं, पण चार भुजावालं स्वरूप होतं। त्यावेळी आपल्या गदेने त्यांनी आतमध्ये ब्रह्मास्त्र नष्ट केलं, आणि नष्ट करताना गर्भरूपामध्ये त्या परीक्षिताने त्याला भगवंताला पाहिलं होतं। जेव्हा जन्म झाला तेव्हा भगवंत निघून गेले होते, म्हणून जन्मभर प्रत्येक व्यक्तीची ते परीक्षा घेत राहिले की हे तर नाहीत ते, हे तर नाहीत ते, नाव काय पडलं परीक्षित। तर भगवंतांनी आपली इच्छा उद्धवाकडे व्यक्त केली होती, तुम्ही गेल्यानंतर ह्या लोकांनी असं असं करावं, माझी स्थानं सगळी जपून ठेवावीत। तर वज्रनाभाने पहिली मूर्ती बनवली आणि ती उत्तरेला दाखवली, उत्तरेला, कारण तिने भगवंताला पाहिलं होतं। तर ते म्हणाले की ही मूर्ती फारच सुंदर आहे, परंतु विशेष रूपाने ह्या मूर्तीचे पाय जे आहेत ना, चरण कमल, ते साक्षात भगवंतासारखे आहेत। तर त्या वज्रनाभाने त्या नाव काय दिलं मूर्तीला, मदन मोहन, आपण जे पाहिलं ना मगाशी मदन मोहन, ती पहिली मूर्ती। मग दुसरी मूर्ती बनवली, ती पण दाखवली उत्तरेला, ते म्हणाले की मूर्ती खूपच सुंदर आहे, पण विशेष करून जे हा भाग आहे ना, वक्षस्थल त्याला म्हणतात, चेस्ट, हा भाग जो आहे हा हुबेहूब भगवंतासारखा आहे। तर त्या मूर्तीला नाव काय दिलं, गोविंद देव। त्यांनी तिसरी मूर्ती बनवली आणि ती पण दाखवली, ते म्हणाले की अतिशय उत्कृष्ट मूर्ती आहे, परंतु ह्या मूर्तीचं जे मुखकमल जे आहे ते साक्षात भगवंतासारखं आहे. त्याचं नाव काय दिलं? गोपीनाथ. राधा मदन मोहन, राधा गोविंद देव, राधा गोपीनाथ. समोर जे मंदिर आहे ते गोविंद देवाचं मंदिर आहे. त्याची कथा अशी आहे की रूप गोस्वामी जेव्हा वृंदावनला आले तेव्हा तिकडे राहायचे. ते मंदिर तेव्हा नव्हतं, लहान टेकडी होती. त्याचं नाव काय होतं? योगपीठ. तिकडे एका वृक्षाखाली ते राहायचे. आणि एक गवळी आला कंप्लेंट करत करत, महाराज काय सांगू तुम्हाला, माझी गाय जी आहे ना ती रोज जाते चरायला आणि आम्ही संध्याकाळी दूध काढणार तेव्हा बघतो तर काय सगळे थन खाली, एक पण थेंब दूध नाही, काय कळत नाही काय करते का आई. आणि आज मी तिच्या मागे मागे गेलो तर काय बघतो, तुमच्या टिलावरती ती चढते, वरती अग्रभागी उभी राहते, सर्व दूध सोडते स्वतःच, कोण काढत नाही काय नाही, उभी राहते आणि त्या टेकडीच्या मध्यभागावर जाऊन सर्व दूध सोडते. मला खूप राग आला आज, मी तिला मारणार आहे खूप. पण रूप गोस्वामी संत आहेत ना, ते भक्त आहेत ना, माहिती आहे काहीतरी लिहिलं आहे भगवंताची. म्हणाले नको नको मारू नका, थोडं थांबा. आणि त्या रात्री स्वतः गोविंद देव स्वप्नामध्ये आले रूप गोस्वामींच्या. ते म्हणाले ती गाय माझी सुरभी गाय आहे, मी त्या टेकडीखाली दगडामध्ये आहे, ते मला रोज येऊन दूध पाजते. तर रूप गोस्वामी तुम्हाला माझा आदेश आहे की मला तुम्ही यातून बाहेर काढा आणि स्थापना करा माझी, माझी पूजा करा तुम्ही. तर रूप गोस्वामी सकाळी उठले, जे काय स्वप्न त्यांनी पाहिलं होतं ते त्यांनी लोकल लोकांना ऐकवलं आणि ते सगळे भक्त होते, सगळे लोक हे पण भक्त संत होते, त्यांच्या श्रद्धा होती सगळ्या लोकांची. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या स्वप्नातलं दृष्टांत आणि वर्णन ऐकून सर्वांनी एकत्र येऊन त्या टेकडीला खूप कोमल तरीकेने, कोमल पद्धतीने असं खोदकाम करून राधा गोविंद देवची मूर्ती प्रकट केली. आपल्या इच्छेनुसार भगवंत त्या दगडाखाली जाऊन बसले होते. ते रूप गोस्वामींनी पुन्हा प्रकट केले आणि झाडाखाली त्यांची सेवा करायला लागले योगपीठामध्ये. तर रूप गोस्वामींचे शिष्य होते अकबराचे सेनापती, कोण? राजा मानसिंग. हे त्यांचे शिष्य होते, फार धनधनी व्यक्ती होते ते. तर ते एकदा भेटायला आले आपल्या गुरुजींना, रूप गोस्वामींना, आणि महाराज काय सेवा करू सांगा, तुम्ही सेवा करायची इच्छा आहे मला. तर महाराज काय म्हणाले की मी तर फकीर मनुष्य आहे, भिक्षा मागून जगतो, मला कसली आवश्यकता आहे, माझी काय सेवा करणार. पण गोविंद देव यांना मंदिर नाही आहे, ते झाडाखाली निवास करतात, त्यांच्याकरता मंदिर बांधा तुम्ही. मग त्यावेळी राजा मानसिंगांनी स्वखर्चाने 7 मजली मंदिर बांधलं. ते केवळ 2 मजले तुमच्यासमोर आहेत, 5 मजले गायब आहेत त्यातले. 7 मजली मंदिर बांधलं आणि प्रत्येक खांबावरती अनेक मूर्त्या कोरल्या त्यांनी. एका ठिकाणी गोवर्धन उचलतायत, एका ठिकाणी रास तिला करतायत, एका ठिकाणी माखन चोरी करतायत, एका ठिकाणी उखळला बांधलेलं आहे, असं प्रत्येक खांबावरती त्यांनी मूर्ती कोरल्या, लहान 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 लिला प्रत्येक खांबावरती. हां, तर आणि मग त्या मंदिरामध्ये अतिशय उत्कृष्ट समारंभपूर्वक राधा गोविंदांची स्थापना केली गेली. त्या काळामध्ये रूप गोस्वामी कुठे होते? मैंने बोल दिया पहिले आपको, कहाँ थे वो? पुतण्याच्या मंदिरामध्ये भजन करत होते, राधा दामोदरमध्ये. विसरू नका गोष्टी, कथा सगळ्यांची कनेक्शन आहे. ह्या मंदिराचं कामकाज सुरू असताना रूप गोस्वामी आपल्या पुतण्याच्या म्हणजे जीव गोस्वामींच्या मंदिरामध्ये निवास करत होते, म्हणून तिकडे भजन कोटी आहे. आणि मदन मोहनचं जेव्हा काम चालू होतं तेव्हा ते कुठे होते? गोवर्धनामध्ये होते, तिकडे नव्हते ते, गोवर्धनमध्ये परिक्रमा करत होते. विसरू नका. हां, तर तेव्हा याची स्थापना केली गेली तेव्हा 7 मजली सुंदर मंदिर, भव्य मंदिर, 7व्या मजल्याच्या गच्चीत एक मशाल रात्रीच्या वेळी ती आग्र्याहून दिसायची. आणि त्यावेळी औरंगजेब राजा होता. इथं रात्रीच्या वेळी तो असा बाहेर निघाला, आपल्या गच्चीत आला, आपल्या गच्चीत, आणि असा बघत होता इकडे तिकडे. लांब त्याला मशाल दिसली. त्याने विचारलं हे काय आहे? तो सैनिक म्हणाला महाराज हे हिंदुओं का मंदिर आहे. कौन सा मंदिर आहे? तर 7 मंजिल का गोविंद देव का मंदिर आहे, बहुत बड़ा और बहुत भव्य मंदिर आहे. तो कहते हैं मेरे महल से बड़ा ये मंदिर कैसे हो सकता है? तो मेरे महल से बड़ा है, जाओ तोड़ो उसको. असं म्हणून औरंगजेबाने आक्रमण केलं वृंदावनावरती. वृंदावन क्या चीज है? तो यहाँ पर सब भगवान के मंदिर है, बहुत सारे मंदिर बना के रखे यहाँ पर, सब तोड़ दो, मैं भी आक्रमण करने वाला हूँ. ती खबर पसरली सगळ्या ठिकाणी. तर त्यावेळी औरंगजेबाच्या आक्रमणाच्या वार्तेमुळे जितके जितके मूर्ती बंद होत्या वृंदावनमध्ये, मदन मोहन, गोविंद, गोपीनाथ, राधारमण, दामोदर, श्यामसुंदर, गोकुलानंद, जितकी मंदिरं होती त्या सगळ्या मंदिरातला मूर्ती घेऊन भक्त लोक पळून गेले तिकडून. वृंदावन खाली गेलं त्यांनी सगळ्यांनी. प्रत्येक मंदिरातल्या मूर्ती घेऊन सगळे लोक निघून गेले. प्रथम राधाकुंडाला गेले गोवर्धनमध्ये, तिकडून काम्यवनात गेले, तिकडून सगळ्या मूर्ती पोचल्या जयपूरला. तर गोविंददेव जे आहे ते पण निघाले तिकडून. त्याच्यानंतर औरंगजेबाने आक्रमण केलं आणि स्वतः येऊन 7 मजल्यामधली 5 मजली त्यांनी तोडून टाकली, जमीन दोस्त केली 5 मजले. आणि जे उरलेलं आहे ते 2 मजले आहेत त्याच्यामध्ये. मग त्या मूर्ती काय सापडली नाही तोडण्याकरता. ती मूर्ती जी आहे ती प्रवास करत 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 जयपूरला पोचली. आणि आज ती मूळ गोविंददेवची मूर्ती कुठे आहे? जयपूरला आहे. कारण जयपूरचे राजा होते राजपूत लोक, त्यांना औरंगजेब घाबरायचा, कारण ते खूप वीर होते, वीर. त्यामुळे जयपूरवर कधी औरंगजेबाने आक्रमण नाही केलं. आणि ते लोक वैष्णव पण होते, भक्त होते. जेव्हा खबर पोचली की असं असं होणार आहे तेव्हा ते राजे काय बोलले? डोंट वरी, त्या मूर्ती आमच्याकडे पाठवून द्या, आम्ही सेवा करू त्यांची. तर जेव्हा गोविंददेव तिथे पोचले ना तेव्हा जयपूरच्या राजाने एक मोठं शहर बांधलं. शहर म्हणजे मंदिर बांधलं ॲक्च्युली, जे शहरासारखं आहे. 7 दरवाजे एका दिशेला आणि 4 दिशेला 7-7 दरवाजे, असे 28 दरवाजे त्याला. एवढे मोठे दरवाजे आहेत की बस पण जाऊ शकते आणि त्या काळात हत्ती पण जाऊ शकायचा, रथ पण जायचा त्यामध्ये, इतके मोठे गेट. असे 7 गेट पार केल्यानंतर सगळ्या आतमध्ये गर्भगृह, त्यात हे मोठं मंदिर राधा गोविंदचं. आणि आज देखील मंगल आरतीला 2000 लोक असतात तिथे, संध्याकाळी 5000 लोक असतात. उत्सव असो वा नसो, असं नाही की जन्माष्टमी आणि काय राधाष्टमी म्हणून जास्त गर्दी, असं नाही. दररोजच्या नियमाने लोकल लोक मोटरसायकल, फटफटी गाडी आणि चालत किंवा सायकल रिक्षा किंवा ऑटो रिक्षा घेऊन तिकडे पोचतात मंगल आरतीला 5 सकाळी वाजता. थंडी असो गरमी असो ही गर्दी आहे पॅक. 10 मिनटात गर्दी खाली, परत सिंहादर्शनाला परत गर्दी 3000, परत 10 मिनटात खाली, त्यानंतर परत राजभोग आरती, त्यालाही एवढी बडी गर्दी. मग संध्या आरती, उत्थापन आरती, शयन आरती, 6-7 दर्शन असतात. प्रत्येक दर्शनाला वस्त्र बदली करतात आणि खूप गर्दी असते, खूप म्हणजे खूप गर्दी. आणि एवढं मोठं प्रांगण आहे ना, एवढं मोठं प्रांगण आहे, मध्ये भव्य ठिकाणी गोविंद उभे आहेत. त्याच्यानंतर कालांतराने औरंगजेब मेला, मग त्यांनी ज्या ठिकाणी वृंदावनला ते होतं ना मंदिर, तोडलेलं मंदिर, त्या ठिकाणी उरलेल्या भागामध्ये दुसऱ्या मूर्ती स्थापन केल्या. त्याला काय म्हणतात? प्रतिभू मूर्ती म्हणतात त्याला. जेवढं महत्त्व त्या मूळ मूर्तींना आहे ना तेवढंच महत्त्व त्या प्रतिभू मूर्तींना सुद्धा असतं. तर असा हे गोविंददेवचा इतिहास आहे. तर ते त्याचं मंदिर आमच्या गुरुंनी इथे उभं केलं आहे. तिकडे आत काम चालू आहे म्हणून ते आता प्रवेश मिळत नाही तिथे. त्यातमध्ये मोठं प्रांगण आहे आणि जितक्या आकाराचे गोविंददेव भगवंत आहेत तितका आकाराचा एक फोटो आहे तिकडे, लाईफ साईजचा, तो बंद करून ठेवलेला आहे. जेव्हा ते प्रांगण पूर्ण होईल ना तेव्हा, आता पुढच्या आठवड्यात ते मंदिर उघडेल, मग तेव्हा आतमध्ये जागा आहे कथा करायला, मोठं असं हॉल टाईप आहे. ते मागे भगवंताचा मोठा फोटो लावलेला आहे राधा गोविंददेवचा. याच्यामागे रहस्य असं आहे की ज्यांचे पाय देवासारखे आहेत मदन मोहनाचे, ते आपल्याला संबंध देतात भगवंताशी. आपण कसं मोबाईल घेतो, हां 50,000 म्हणजे काय उपयोग? जोपर्यंत सिम टाकत नाही तोपर्यंत यंत्राला काही किंमत असते का? नाही. कनेक्टिव्हिटी असल्याशिवाय त्या यंत्राला काही किंमत नाही. जसं मोबाईलमध्ये सिम कार्ड टाकल्याशिवाय मोबाईलचा उपयोग आपण करू शकत नाही, तसं ह्या जीवनामध्ये भगवंताने संबंध दिल्याशिवाय संबंध होऊ शकत नाही. तर मदन मोहन भगवंत जे आहेत ना ते आपल्याला त्यांचा संबंध देतात, म्हणजे इन शॉर्ट आपल्या मोबाईलमध्ये सिम कार्ड टाकतात ज्या योगे आपला संबंध त्यांच्याशी होऊ शकतो. हरे कृष्णा. हा एक महत्त्वपूर्ण सैद्धांतिक मुद्दा आहे. आपला संबंध आता जगाशी बनलेला आहे, एकदम मग्न होता आपण जगामध्ये. हे माझे काका, माझे मामा, माझं बाळ, माझी बायको, माझे वडील, माझी आई, माझं घर, माझा पैसा, माझं कुटुंब, आपण यात पूर्णपणे गुंतलेलो आहोत. याच्यातून मुक्त करण्याकरता भगवंत आपल्याला सिम कार्ड देतात आणि आपलं कनेक्शन करून देतात त्यांच्याबरोबर. कनेक्शन झाल्यानंतर गोविंद देव आपल्याला सेवा देतात. संबंध म्हणजे मदन मोहन, सेवा गोविंद देव. संबंध केलेल्या व्यक्तीला आपल्या सेवेत ते रुजू करतात, ते गोविंद देव. त्यांची कृपा काय, तुम्हा आम्हाला ते सेवा देतात. आणि हे गोपीनाथ देव यांचं काय महत्त्व आहे, सेवेत रुजू झालेल्या व्यक्तींना सेवेची परिपूर्णता देतात, ते आपल्या सेवेला परफेक्ट करतात. तुम्ही सेवा करत आहात पण आता कसं काय, कधी लक्ष नसतं, कधी लक्ष असतं, कधी अर्धवट काम करतं, कधी वळत करत नाही. सेवा करतोय पण ते परफेक्ट नाही करत आहे. तर त्या सेवेमध्ये परफेक्ट व्हायला यांची कृपा लागते. पुन्हा रिवाईज करूया. सिम कार्ड कोण देतं? मदन मोहन. संबंध भगवंत. संबंध केलेल्या व्यक्तींना सेवा कोण देता? गोविंद देव. आणि सेवा करणाऱ्या लोकांना परिपूर्णता कोण देतं? गोपीनाथ. त्यांची कथा कशी आहे, कालांतराने मदन मोहन लुप्त झाले, ते कुठे प्रकट झाले? अद्वैत आचार्याने प्रकट केले. गोविंदे लुप्त झाले, ते कसे प्रकट झाले? रूप गोस्वामींनी टेकडीतनं त्यांना बाहेर काढलं. मग गोपीनाथ कसे आले? गोपीनाथ पण असे दृश्य होते. एक महान भक्त आले वृंदावनमध्ये, त्यांचं नाव काय? मधुपंडित. तर मधुपंडित अतिशय अतिशय श्रेष्ठ भक्त होते. नुसतंच रडायचे, कोथा आहे कृष्णा, कोथा आहे कृष्णा, बंगाल होते ना, मधुपंडित महाशय त्यांचं नाव होतं. कृष्णा तुम्ही कुठे आहात म्हणून ते असे भटकायचे वनावनामध्ये, पुकारत पुकारत अश्रू वाहत भटकायचे ते. इतके महान भक्त होते ते. आणि भगवंत सापडत नव्हते ना, वनावनात भटकले, खूप शोधलं तरी सापडले भगवंत. एक दिवशी हे इतके भावविभोर झाले की पुकारत पुकारत कुठे गेले ते, यमुनेमध्ये प्रवेश केला त्यांनी पाण्यामध्ये. त्यांना भान नव्हतं, जात राहिले पुढे 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 आणि पाण्यात प्रवेश केला आणि बुडू लागले. तरी विचारता, कोथा आहे कृष्णा, कुठे आहात तुम्ही, कुठे आहात तुम्ही? तर बुडणाऱ्या मधुपंडित महाशयांना गोपीनाथ प्रकट झाले नदीमधून, यमुनेच्या आतून आपल्या बुडणाऱ्या भक्ताला वाचवायला स्वतः गोपीनाथ प्रकट झाले. आणि बुडणाऱ्या भक्ताला त्यांनी पकडलं आणि उचलून बाहेर घेऊन आले पाण्याच्या, त्याला शुद्धीवरती आणलं. आणि तेच भगवंत गोपीनाथ जे आहे ना, त्या तो वृक्ष आहे ना, मोठा वृक्ष, त्याच्या खाली उभे राहिले, मे जागे झाले आणि म्हणाले, भगवंता तुम्ही आज प्राप्त आहात मला, मी एवढं तुला शोधलं. तर भगवंत म्हणतात, तुझी काय इच्छा आहे, काय तू इच्छा मला सांग, तुझी इच्छा पूर्ण करतो. मधुपंडित काय म्हणतात, मला तुम्ही ह्याच ठिकाणी परमानंट राहावं अशी इच्छा आहे. तर ते जे होतं ना साक्षात भगवंत, ते तिकडेच मूर्तिरूप बनले, तिकडेच ते हे गोपीनाथ. म्हणून ते आजही तिकडेच उभे आहेत, बन्सीवट वटवृक्षाच्या खाली उभे आहेत ते राधा गोपीनाथ. त्यांचा मंत्र काय आहे, श्रीमान रासरसारंभी बन्सीवट तटस्थितः कर्षण वेणु स्वनिर्गोपीर गोपीनाथ श्रीयेस्तुनः. त्या ठिकाणी शरद पौर्णिमेच्या दिवशी भगवंतांनी त्या वटवृक्षाच्या खाली उभं राहून बासुरी वाजवली होती आणि गोपी लोकांना बोलून घेतलं होतं सगळ्यांना रासलीला करण्याकरता. ते गोपीनाथ भगवंत आहेत, गोपींचे नाथ आहेत ते. त्यांच्या कृपेने आपल्याला सेवेची परिपूर्णता प्राप्त होते. आणि जी व्यक्ती त्यांच्या सेवेमध्ये परिपूर्णता प्राप्त करते त्याला काय होतं, त्यांच्या मुरलीची तान जी आहे ना ती ऐकूया लागते त्याला. त्याच्या आधी ऐकू येत नाही का, नाही ऐकू येत, खूप गोंधळ आहे वो आजूबाजूला, कसं ऐकू येणार? हा जेव्हा गोंधळ शांत होईल ना तेव्हा तो आवाज ऐकू येईल. मी वृंदावनला असताना ना रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत एका दूरच्या मंदिरातून आवाज यायचा, हरी ओम नमः शिवाय, हरी ओम नमः शिवाय. 11 वाजले की सुरू व्हायचा आवाज, रात्रभर यायचा. आम्हाला काय वाटलं की रात्रभर लोक कीर्तन करत असतील ना, म्हणून येत असेल. एकदा आम्ही तिथे गेलो त्या मंदिरामध्ये, वृंदावनाच्या त्या मंदिरात, खूप लांब होतं मंदिर ते, आणि चौकशी केली की ये कीर्तन कभी करते हैं, ते 24 आवर्स करते. अरे दिन में भी करते? हाँ दिन में करते, दिन में आवाज़ नहीं आता है, रात को आवाज़ आता है. क्यों? क्योंकि दिन में आपके आसपास में बहुत शोर होता है, इसलिए दूर का आवाज़ नहीं आता है. जब रात में आपके आसपास का आवाज़ और गोंधड़ बंद होता है तो दूर की आवाज़ जो चली रही है वो बाद में सुनाई पड़ती है. क्या समझा आपको? वैसा ही त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये खूप गोंधळ चालू आहे. हे पाहिजे, ते पाहिजे, हे माझं, हे तुझं, हे त्याचं, त्याचं, भांडामांडी, आणखीन इच्छा पूर्ण होत नाहीत, हे पाहिजे, ते पण पाहिजे, ते पण पाहिजे, ते पण पाहिजे, सगळं पाहिजे आपल्याला. त्या सगळ्या गोंधळामध्ये भगवंताची बासूर कुठे ऐकू येणार? जेव्हा सगळा हा इच्छांचा गोंधळ थांबेल, शांती होईल सगळ्या इच्छाची, ठीक आहे मला काही नको, फक्त तुम्ही हवात, जेव्हा हा गोंधळ थांबेल तेव्हा त्यांची कायम वाजणारी मुरली तुम्हाला ऐकूया लागेल. ती कधी बंद नाही होत, ती कायम चालूच असते. का चालू असते? ती तुम्हा आम्हाला पुकारते, आ अब लौट चले. भगवंत पुकारते तुम्हाला, क्या कर रहे हो आप लोग इधर, इतना सब दुःख भोग रहे हो, कष्ट भोग रहे हो, चला आता माझ्याकडे परत, आपल्या घरी चला. या चिमण्यांनो परत फिरा रे, या चिमण्यांनो परत फिरा रे. भगवंत बोलवत आहेत, तुम्ही आमचे पुत्र आणि पुत्री आहात सगळे, काय करता तुम्हीकडे, शरीर धारण करून कष्ट भोगता तुम्ही रे, चला माझ्याकडे. म्हणून ते मुरली वाजून तुम्हाला बोलवत आहेत, पुकारत आहेत ते. आपण कधी ऐकतो? आपण ऐकला वेळ कुठे? एवढा गोंधळामध्ये ऐकणार कुठे? हां दादर के मार्केट में अगर मैं बोलूंगा स्वाती स्वाती तो सुनाई पड़ेगा क्या? इतना शोर है उधर, क्या आवाज पड़ेगा उसको? लाउड स्पीकर लेके जाए तो सुनाई पड़ेगा, इतना शोर है उधर मार्केट में, किधर स्वाति को बुलाऊंगा मैं? लेकिन बिल्डिंग के नीचे जाऊंगा और पुकारूंगा तो तुरंत मालूम पड़ेगा, क्योंकि वहां पर शोर नहीं है. ज्यावेळी तुमच्या हृदयातला गोंधळ शांत होईल ना, तेव्हा त्यांची मुरली तुम्हाला ऐकू येणार. श्रीमान रास रसारंभी बंसी वट तटस्थितः कर्षण वेणू स्वनेर गोपीर, तुम्हाला आकर्षित करण्याकरता ते मुरली वाजवत आहेत. त्यांचं कामच आहे ते आपल्याला सोडून भटकंती करणाऱ्या जीवांना पुन्हा बोलवण्याकरता ते उभे आहेत तिकडे, वाट बघतायत कधी रिस्पॉन्स मिळेल, कधी माझ्याकडे पळून बघतील लोकही. आपल्याला कुठे वेळ आहे? आपण एवढे बिझी आहोत, टाईम नाही आहे. सुबह ट्रेन पकड़ना है, शाम को लेट घर पे आना है, बच्चों को देखना है, कपड़ा धोना है, संडे को कितने काम होते हैं, बिजली का बिल भरना है, ये करना है, वो करना है. अरे जब करो भगवान के नाम का, सब टाइम नहीं प्रभु जी, टाइम ही नहीं है, क्या करेंगे. ये हमारी कहानी है और कुछ कहानी नहीं है, वही पुरानी घिसी पिटी कहानी है, कोई नई कहानी नहीं. लेकिन जब इनकी कहानी सुनेंगे ना तो जीवन धन्य हो जाएगा आपका. हरे कृष्णा, राधा गोपीनाथ भगवान की. तर त्या मधुपंडितांची समाधी पण याच मंदिरात आहे, ती बाहेर आहे. मधुपंडित महाशय समाधी. काय शिकायचं? मग्नता. एवढे भाव विभोर ना की पाण्यात पडले पण त्यांना कळलं नाही की पाण्यात पडतोय. काळजी भगवंताला त्याची, तो बुडतोय त्याला काय फरक नाही पडत आहे, तेवढा मग्न आहे भगवंतामध्ये. जगोवा मरो काय त्याला फरक पडतोय, पण भगवंताला फरक पडतो ना. माझा एवढा भक्त पाण्यात बुडतोय, जिसके लिए पुकार रहे थे प्रकट हो गए, वो मरने को भी तैयार है मेरे लिए, चलो मैं बचाता हूँ उसको. भगवान ने प्रकट करके उसको बचाया. असे आमचे भगवंत आहेत. आपण काय म्हणतो? टाइम नाही प्रभूजी. अरे जप करा रे, टाइम नाही प्रभूजी. अभी देखो, अब मैं एक शेर मारता हूँ, शेर हाँ आपके लिए, ध्यान से सुनना, लिख भी सकते हो, मजा आएगा आपको सुन के. भगवान क्या बोलते हैं? तू मेरे नाम में तो मैं तेरे काम में. क्या बोला भगवान ने? तू अगर मेरे नाम में मग्न है तेरे सारे काम मैं पूरे कर दूंगा, चिंता मत करना, सब संभाल लूंगा आपका जो भी है. लेकिन तू तेरे काम में तो मैं मेरे धाम में. देख ले अपना, जा करना है. तुझे मुझे तुझे मुझ में इंटरेस्ट नहीं है, तो मैं मेरे धाम में, तू अपने काम में, लेकिन बुद्धिमानी किस में है? तू मेरे नाम में तो मैं तेरे काम में। एक छोटी सी गोष्ट है, में कर्दम मुनि संत होते, अतिशय भक्ति मध्ये मग्न होते थे। तिचं तो लग्न झालं कोणाशी? देवाहुतीशी, म्हणजे राजाच्या मुलीशी लग्न झालं, राजकन्याशी। हे आपले जंगलातले फकीर साधू लग्न झालं त्यांच्याशी। लग्नानंतर कर्दमुनीने अनेक वर्ष तपस्या केली, संसार दुसरं काही नाही, आपलं कसं सुहागरात एकदम मेकअप बिकअप करून, त्यांचं काही नाही, अनेक वर्ष त्यांनी तपस्या केली। राजकन्या केस जटा झाल्या त्याच्या, सुरकुत्या पडल्या अंगावरती, वजन कमी झालं त्याचं, सौंदर्य नष्ट झालं, तपस्या पूर्ण झाली। मग ते काय म्हणतात, तू कोण? ते पण विसरून गेले होते, कोण दे? मग ते म्हणजे तुमची पत्नी मी। अरे हां, हो, माझं लग्न झालं होतं, बरोबर आहे, खरी गोष्ट आहे। मग ते म्हणतात की तुझी काय इच्छा आहे सांग? ते म्हणतात माझी इच्छा अशी आहे की तुम्ही गृहस्थी करावी, मला संतती द्यावी, मला संघ द्यावा, आपण विवाह केलेला आहे, हां ठीक आहे, माझं कर्तव्य आहे गृहस्थ म्हणून, ठीक आहे। कर्दम मुनीनी ब्रह्माजीकडून एकही तत्त्व न घेता आपल्या योगबलाने आकाशामध्ये महाल निर्माण केला, फाउंडेशन टाकून नाही केला जमिनीमध्ये, आकाशामध्ये महाल निर्माण केला। त्या महालामध्ये नदी, नाले, पर्वत, झरे, बगीचे, महाल, संगमरवराचे असे मोठा महाल निर्माण केला, हजारो दाशी त्याच्यामध्ये। आणि आपल्या बायकोला म्हटलं, त्याने कुंड निर्माण केलं तिकडे आपल्या योगबलाने, म्हणजे इथे स्नान कर। स्नान केल्याबरोबर ना हजार दाशे निर्माण झाल्या त्यातनं, आणि स्नान केल्याबरोबर जे काय ते केस जटा झाले होते, सुरकुत्या पडल्या, सगळं नष्ट झालं, एकदम ती सौंदर्यवती झाली पूर्वीप्रमाणे। ती इतकी सुंदर होती लग्नाच्या आधी, पृथ्वीमधली राणी राजकन्या ना, ती स्वर्गातली नाही, पृथ्वीतल्या राजाची मुलगी, अतिशय सुंदर होती ती। तिला बघायला स्वर्गातून देवता लोक यायचे आणि विमानातून घिरड्या घालायचे गच्चीवर तिच्या, तिला बघायला, आणि तिचं सौंदर्य बघून बेशुद्ध व्हायचे, विमानातून खाली पडायचे। अशी ती सौंदर्य होती। म्हणजे आपण काय म्हणतो की आपण पृथ्वीतली बाय माणसं आणि बायका, आपण काय सुंदर, देवता लोक सुंदर, तर ही पृथ्वीतली राजकन्याला बघायला देवता लोक तिकडे पुरुष लोक यायचे। ते सौंदर्य तिला पुन्हा प्राप्त झालं त्यात स्नान केल्यानंतर। त्याच्यानंतर असं म्हटलेलं आहे की 100 वर्ष कर्दम मुनींनी त्याच्याबरोबर आनंद घेतला गृहस्थ आश्रमाचा, ऐश्वर संपन्न आनंद, हां पण आसक्ती नाही त्यामध्ये। त्याच्यानंतर 9 कन्यांना एकत्र जन्म दिला त्यांनी, एकाच प्रेग्नन्सीमध्ये 9 गर्ल्स, त्यांनी इमॅजिन किती जरा शक्ती असेल त्यामध्ये, एकच प्रेग्नन्सी 9 कन्या। आता ते जाऊ लागले तर ती बायको म्हणते, अरे यांना मोठं कोण करणार, लग्न कोण लावणार, तुमचं कर्तव्य आहे। ते विचार करत होते, आता 9 मुलींना 9 वर्ष शोधा, योग्य वर पाहिजे ना ते, कधी मिळणार, हाऊ मच टाईम विल गो इन दॅट, असं विचार करत होते। त्याचवेळी ब्रह्मदेव तिकडे प्रकट झाले, एकटे नाही, 9 ऋषींना घेऊन प्रकट झाले। ते म्हणाले, तुमच्या 9 मुलींकरता हे 9 वर मी आणलेले आहेत, आणि तात्काळ लगीन लावून टाकलं त्यांचं, 9 मुलांचं, बोला। हे तुम्हाला गोष्ट मी का सांगितली, तू मेरे नाम में तो मैं तेरे काम में, तुम्हारा काम इनको शादी कराने का ना, कितना तकलीफ वाला काम है मुझे पूछो आप। मैं अभी अभी फ्री हो गया हूँ वो कर्तव्य से, कितना तकलीफ है एक बेटी की शादी करना, ये तो 9-9 बेटियाँ है। आता एवढं कष्ट करायच्या ऐवजी भगवंत काय म्हणतात, काय कारण, तुला माझं नाव घ्यायचं ना, नाव घेत राहा, तुझं काम मी करणार। ब्रह्मदेवाने तात्काळ प्रकट होऊन 9 ऋषी प्रकट करून त्याच क्षणी त्यांचं लग्न लावून दिलं। म्हणजे जाऊ लागले, परत बायको म्हणतात, थांब जरा, कुठे चालला काय, आता आता मुली गेल्या, माझा कोण, मला कोण बघणार, मला पुत्र हवा। त्यांनी पुन्हा संबंध केला। बघा शक्ती, बघा तुम्ही करता मुनींची शक्ती, बघा तुम्ही, तिच्या पोटी भगवंत जन्माला घातले त्यांनी। कोण भगवंत? कपिल देव मुनी, कपिल देव भगवान, आपल्या बायकोच्या पोटी आपल्या भक्तीच्या बळाने त्यांनी भगवंताला जन्म दिला। आणि ते कसे सिद्ध अवतार भगवंताचे ना, नाही असं नाही लहानसा श्रीनाथ, मग तो फोरा बोलायला लागला, मग तो चालायला लागला, असं नाही, जन्म होता क्षणी 16 इयर्स, दॅट इज कॉल्ड सिद्ध अवतार. ह्या मुली पण सिद्ध होत्या, जन्म झाला लगेच तरुण झाल्या त्या पटापट, लगेच त्यात लग्न लावून टाकलं. हे जायला लागले, परत आले, जन्म दिला, परत भगवंत 16 वर्षाचे. मग त्यावेळी भगवंताला दंडवत प्रणाम करून ते वनात निघून गेले. मग त्या भगवंतांनी कपिलदेवांनी आपल्या मातेला उपदेश केलेला आहे. कपिलदेव माता देहावती संवाद म्हणून तो भागवतामध्ये प्रसिद्ध आहे. सांगायचा उद्देश काय, तू मेरे नाम में तो मैं तेरे काम में, हे तुम्हाला कळलं तर कथा आपली सफल झाली. आपण जर भगवंताला जीवनात नंबर वन म्हणवलं तर भगवंत तुम्हाला त्यांच्या जीवनात नंबर वन म्हणणार. आपने भगवान को नंबर वन का स्थान दिया तो भगवान के नजरों में आप भी नंबर वन हो जाएंगे, और आपके जीवन में भगवान नंबर 9 पे होंगे तो आप भी भगवान के जीवन में नंबर 9 पे होंगे. चॉइस आपके हाथ में है. भगवान को आपने नंबर 1 पे रखा तो भगवान सिर आंखों पे रखेंगे आपको, और आपका सब कुछ देखभाल करेंगे. आप चिंता मत करो ये कैसे होगा, वो कैसे होगा, ये लड़का कहाँ से मिलेगा, इसका पढ़ाई कैसे होगा, डोंट वरी अबाउट इट. आप अपना कर्तव्य करो, प्रयत्न करते रहो, भगवान आपका सारा कार्य सिद्ध करेंगे. लोग क्या नहीं कर सकते, भगवान क्या नहीं कर सकते. एक क्षण में 9 लड़कियों के साथ शादी कर दिया कर्दम मुनि के, वो जी इम्पॉसिबल टास्क है. वो एक क्षण ब्रह्मा जी को प्रकट किया, जाओ 9 पुरुष को लेके जाओ ऋषियों को, और विवाह कर दो उनका. हो गया विवाह. श्री श्री राधा गोपीनाथ भगवान की. आपका काम क्या है, भगवान की परिपूर्ण सेवा करना है, और उनको बोलना है कि आपकी बांसुरी सुना दो एक बार, क्योंकि उनकी बांसुरी सुनता जो है ना, उसको दुनिया में फिर इंटरेस्ट नहीं बचता है कोई. उनकी बांसुरी सुनने से आपकी सारी कामनाएं पूर्ण हो जाती है, कोई कामना बचती नहीं. केवल कामना पूर्ण नहीं होती है, हृदय में प्रेम का दीपक जलता है उनकी बांसुरी सुनने से. जीवन धन्य हो जाता है, और सब ये गटर जो है दुनिया का जो है इसमें इंटरेस्ट खत्म हो जाता है हमारा. जन्म मृत्यु जरा व्याधि दुख दोषानुदर्शनम, ये सब जो झंझट है यहाँ का ना, सब खत्म हो जाता है. इसलिए तो हम लोग जन्म लिया है, नहीं तो क्या है. इन यहाँ पर आके अगर मनुष्य बन के भक्ति नहीं किया तो क्या होगा, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठराशयनम, बार बार आना है, माता के गर्भ में आना है, जन्म लेना है, बुढ़ा होना है, बीमार होना है, मर जाना है, फिर जन्म लेना है, फिर वही चक्र में घूमना है. करो, रहे इधर ही रहो, क्या करेंगे भगवान, बुला तो रहे मुरली बजा के, हम तो रिस्पॉन्स करने टाइम नहीं है, तो आना है वापस. अरे आना जाना यहाँ निरंतर कोई नहीं परमानेंट, कर लो राम भजन अर्जेंट, कर लो कृष्ण भजन अर्जेंट. अरे आना जाना यहाँ निरंतर कोई नहीं परमानेंट, कर लो कृष्ण भजन अर्जेंट. थैंक यू वेरी मच.